नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रतिज्ञापत्रांसाठीचं 500 रुपये मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल. आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाची स्थगिती. आणि पशुधन रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला केंद्र सरकारची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं लागणारं 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे शासनाची विविध प्रकारची प्रमाणपत्रं आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्थात सेल्फ अटेस्टेड अर्ज करून मिळू शकतील. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीनं आज अविश्वास प्रस्ताव दाखल केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळ सचिवांकडे दिलेल्या या प्रस्तावाच्या समर्थनात अनिल परब, भाई जगताप, मिलिंद नार्वेकर आदींनी या पत्रावर स्वाक्षरी केल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सरकारनं कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले,
मैंने सीआयडी के लोगों को बहुत स्पष्ट शब्दों में कहा देयर विल बी नो इंटरफियरेंस और उन्होंने बहुत अच्छा इन्वेस्टिगेशन किया. हमारी फॉरेंसिक टीम ने जो मोबाइल घूमे थे जिन मोबाइल को डिलीट कर दिया था उन मोबाइल को भी लेटेस्ट टेक्नोलॉजी के माध्यम से उसका पूरा डेटा रिट्रीव किया. चार्जशीट जिस दिन दाखिल हुई उसी दिन मुझे पता चला है कि क्या इन्वेस्टिगेशन है.
धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस हत्या आणि इतर प्रकरणात दोषी आढळल्यानं मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत सांगितलं. हे प्रकरण आपण अत्यंत परखडपणे हाताळल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
जिसको मास्टर माइंड माना है वो अगर मिनिस्टर के इतने करीबी है तो फिर मिनिस्टर ने नैतिकता के आधार पर इस्तीफा देना चाहिए. मुझे लगता है अल्टीमेटली कोएलिशन पॉलिटिक्स है, कभी कभी इसमें निर्णय को थोड़ा टाइम भी लगता है, लेकिन फॉर्मली हमने इसको डील किया है और उन्होंने इस्तीफा दिया है.
औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभेत आज यासंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहानं संमती दिली. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईला पाठिंबा दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला. आमदार आदित्य ठाकरे यांनी अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईचं समर्थन करत अशाच प्रकरणात इतरांवरही कारवाईची मागणी केली. ते म्हणाले,
अबू आझमी न निलंबित केल्यानंतर लगेच आमची मागणी होती की जशी कारवाई अबू आझमीवर केली आणि तशीच हिंमत दाखवून जे भाजपच्या जवळचे आहेत मग ते कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील त्यांच्यावर देखील कारवाई आणि त्यांच्यावर देखील बेड्या ठोकण्याची कारवाई ही या सरकारने केली पाहिजे.
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथला राजमाता जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहित करून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. निरंजन डावखरे यांच्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यात 5 वेगवेगळ्या महसुली विभागात शिवसृष्टी उभारली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल सैन्यानं पकडलं त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. आमदार अमोल मिटकरी यांच्या उपप्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या विविध सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. आमदार सुनील प्रभू यांनी विधानभवनाबाहेर वार्ताहरांशी बोलताना ही भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्रामध्ये
खोट्या कंपन्या आणि खोटी औषधं ज्या पद्धतीने वितरित केली गेली हा मोठा भ्रष्टाचार आहे. ही कंपनी उत्तराखंडची होती, कंपनी अस्तित्वात नसताना देखील ही औषधं खरेदी केली गेली आणि अशा लोकांना पाठीचे घालण्याचं काम हे सरकार करतंय, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करतंय आणि खोटी औषधं विकणाऱ्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालतंय असं आम्ही विधानसभेत मांडून आज सभात्याग केलेला आहे.
जालन्यात भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावात कैलास बोराडे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना मकोका लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत केली जाईल अशी ग्वाही सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात भाजपाचे सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. राज्यात ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या 72 पैकी 54 वसतिगृह वर्षभरातच कार्यान्वित झाली असून उर्वरित वसतिगृह लवकरच सुरू होतील अशी माहिती इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत दिली. आणखी 2 वसतिगृह येत्या आठवडाभरात सुरू होतील असं सावे यांनी सांगितलं. दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरही आज विधिमंडळात चर्चा झाली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष झालेल्या कारावासाच्या शिक्षेला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली. सुमारे 28 वर्षापूर्वी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यात सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांना 2 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 50,000 रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या न्यायालयानं ठोठावली होती. या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर न्यायालयानं आज हा निर्णय दिला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शेतकऱ्यांच्या पशुधनाचं आरोग्य आणि रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लसीकरण, देखरेख आणि पशुधनाच्या आरोग्यसेवेत सुधारणा या उपायातून आता पशुधनाची काळजी घेता येणार असून पशु औषधीचाही समावेश यात करण्यात आला आहे. या योजनेसाठी 3,880 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आयसीसी अजिंक्यपद करंडक स्पर्धेत आज उपांत्य फेरीचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघात सुरु आहे. पाकिस्तानात लाहोर इथं सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 5 बाद 343 धावा झाल्या होत्या. आजच्या सामन्यातल्या विजेत्या संघाशी येत्या रविवारी भारताची अंतिम लढत होणार आहे. काल भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघातला प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानं आज एकदिवसीय क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मात्र कसोटी आणि T20 क्रिकेट प्रकारात आपण खेळणार असल्याचं स्मिथ यानं सांगितलं आहे. सध्या सुरू असलेल्या शालांत परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी विविध परीक्षा केंद्रांची पाहणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी असलेली व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची सुविधा या बाबींसह प्रत्यक्ष परीक्षा हॉलमध्ये जाऊन कॉपीमुक्त अभियानाच्या दृष्टीनंही पाहणी करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या देवळागावच्या 11 कुटुंबातल्या महिलांनी एकत्र येत ऑर्गॅनिक ग्रामीण किसान शेतकरी गटाची स्थापना केली आहे. यामध्ये या महिला शेतीतली बीज प्रक्रियेपासून काढणीपर्यंतची सगळी कामं एकत्र करत असून अशा एकत्र कामांमुळे पैशांची मोठी बचत होत आहे. इतर गावातल्या महिलांनाही अशा प्रकारचे गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या जनजागृतीसाठी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं येत्या 7 तारखेला जनजागृती बाईक रॅली काढण्यात येणार आहे. शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलातून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते या रॅलीचं संध्याकाळी उद्घाटन होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रतिज्ञापत्रांसाठीचं 500 रुपये मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल. आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाची स्थगिती आणि पशुधन रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला केंद्र सरकारची मंजुरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10